सादर प्रणाम रसिक श्रोतांसाठी मी आज भावार्थ माऊली सादर करीत आहे. ही ध्वनिका भावार्थ दीपिका नव्हे, हे निरूपण अथवा विवेचन नाही. माऊलीच्या विराण्या अभंग ध्वनिमुद्रित करीत असताना आणि गाताना जे भाव मनी दाटून आले ते भाव ते हृदगत म्हणजे ही भावार्थ माऊली. ही भावार्थ माऊली आपल्या हाती देताना फार आनंद होत आहे. आपल्याला हा प्रयत्न आवडेल ही आशा. धन्यवाद.